కేవలం కరుణాకారం కైవల్యానందదాయకం సంసార తాపశమనం సమరథం సమదర్శినం స్వయం ప్రకాశం సంసిద్ధం స్వరూపానంద సద్గురుం పావనం పరమం శాంతం పావసేవాసినం భజే సోహం సిద్ధి సుసంపన్నో నాగసంధాన సంస్థితః వీతరాగో విశేషశ్చ శ్రీగురు పాతు మాం భవే. యుద్ధ మధుప స్వామీ స్వరూపాంకితః సంతానాన్వచనానుభూతిపథిక సాక్షీ స్వయం గాపడీ గార్హస్థే కిల ఏకనాథ సదృశో వృత్తౌ తుకారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థచరితం వందే యతిం మాధవం. హరి హరి. आज या महिन्यातला चौथा शनिवार आपला अनुषंगिक साधनेचा दिवस आहे. जानेवारी पासून या नवीन ध्यान मंदिरामध्ये आपण कार्यक्रम सुरू केले. मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर मध्ये या ध्यान मंदिराचं उद्घाटन झालं. त्याच्यानंतर 3 महिने साधारण इंटेरियर पूरं झालेलंच होत, पण थोडं बहुत राहिलेलं आणि इमारतीची काम ती पूर्ण झाल्यानंतर जानेवारी पासून आपण इथं केंद्र सुरू केली. आणि एक वर्ष या ध्यान मंदिरामध्ये कसं आपलं पार पडलं आपल्याला कळलं देखील नाही. आजचा कार्यक्रम झाल्यानंतर गुरुवारचा सत्संग इथं होईल. आणि मग परत 1 तारखेला म्हणजे शनिवारी इथं आपलं केंद्र होईल. तेव्हा पुढचं वर्ष लागलेलं असेल. दिवसाची गणती ही तत्वज्ञानाच्या अंगाने जरी काल्पनिक असली तरी देखील व्यावहारिक अर्थाने निश्चितच 1 वर्षाचा असा टप्पा आपण पार केला. त्या तऱ्हेने या ध्यान मंदिरामध्ये ज्या अनुषंगिक साधनांची केंद्र झाली त्याच्यातलं या वर्षातलं हे शेवटचं केंद्र आहे. पुढच्या वर्षी आपण आपल्या केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये काही एक बदल केलेले आहेत. त्याच्यामध्ये 4th शनिवारी जे आनुषंगिक साधनेचं केंद्र होतं ते पुढच्या वर्षीपासून 1st शनिवारी होणार आहे. बरोबर ना? त्यामुळं या शनिवारी आणि लगेच पुढच्या शनिवारी अनुषंगिक साधनेचं केंद्र होईल. आपला रविवारचा जो पहिल्या रविवारचा सत्संग असतो तो तिसऱ्या रविवारी केलेला आहे अध्यात्म मंगलधाम मध्ये संध्याकाळी. आपल्याला याच्यात फारसा फरक पडत नाही, रोज केंद्रात यायचं एवढं आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला कल्पना येण्यासाठी म्हणून सांगतो, या आठवड्यामध्ये हे सगळं मी तुम्हाला सांगत राहणार आहे. आपले गुरुवारचे सत्संग आहेत सकाळचे, ते सगळे इथून पुढे इथं होतील. जो पहिला गुरुवार माय अपार्टमेंट मध्ये आपण घेत असू आणि बाकीचे सगळे गुरुवार इथं घेत असू, त्याच्याऐवजी सगळे गुरुवार सकाळचे सत्संग या वास्तूमध्ये आपले होणार आहेत. दोन मंगळवार रहाळकर राम मंदिरामध्ये जी ज्ञानेश्वरीची प्रवचन होत असत पहिल्या आणि दुसऱ्या मंगळवारी दर महिन्यातल्या, त्याच्याऐवजी दर महिन्यातल्या पहिल्या आणि दुसऱ्या बुधवारी रहाळकर राम मंदिरातली प्रवचन होतील मंगळवारच्या ऐवजी बुधवारी, आणि उरलेले दोन बुधवार हे माया अपार्टमेंट मध्ये केंद्र होईल. लक्षात ठेवायला सोपं, आतापर्यंत असं होतं की कुठं दोन मंगळवार, मग दुसऱ्या बुधवारी सुट्टी, उरलेले बुधवार माया अपार्टमेंट मध्ये, त्याच्याऐवजी आता बुधवार गुरुवार शनिवार रविवार एवढे चार दिवस आपलं केंद्र, असं सुटसुटीत लक्षात ठेवायला सोपं असंही काही करण्याचा त्याच्या मागे उद्देश आहे. त्या तऱ्हेने या ध्यान मंदिरातलं या वर्षातलं हे शेवटचं अनुषंगिक साधनेचं केंद्र. आज आपण नामाचा अभ्यास करणार आहोत आणि ओम ज्ञानदेवाय नमः असं नाम आपण घेणार आहोत. आपण सगळे डोळे मिटून शांत बसूया. आणि नामा करता म्हणून ऐकून तयार देखील राहूया. इथं आवाज हमींसारखा कोणता येत याच डोळे मिटलेले आहेत. वैखरीनी नाम घेतो आहोत. मी सांगतो आणि माझा पाठवाट तुम्ही घ्याल. ॐ ज्ञानदेवाय नमः. ॐ ज्ञानदेवाय नमः. ॐ ज्ञान देवाय नमः, 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 नाम घेत असताना आपलं केवळ नामावरच लक्ष असावं. अवांतर विचार मनामध्ये अजिबात उठू न देता आणि केवळ नामावर एकाग्र होऊन आपण नाम घेणार आहोत. नाम ऐकत असताना देखील फक्त नामच ऐकायचं एकाग्रतेने, आणि नाम घेताना देखील फक्त नामच घ्यायचं एकाग्रतेने. ही एकाग्रता नाम ऐकताना कानांपाशी असावी आणि नाम घेताना वैखरीपाशी असावी. दोन बदलत्या जागा आहेत. ज्ञान देवाय नमः, ऐकताना कानाच्या ठिकाणी प्राण आणून ऐकायचं आणि नाम घेताना वैखरीच्या ठिकाणी प्राण आणून आपण नाम घ्यायचं, म्हणजे एकाग्रता आपोआप होईल. ज्ञान देवाय नमः। 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 आता नाम घेताना आतापर्यंत आपण वैखरीकडं प्राणातून लक्ष दिलं, जीवाभावाने लक्ष दिलं आणि कानापाशी देखील प्राण ऐकून आपण लक्ष दिलं। आता आपण आपल्या हृदयाच्या ठिकाणी लक्ष देऊन नाम घ्यायचं आहे आणि केवळ एकाग्रतेचा जो भाव होता त्याच्या बरोबरीनेच अत्यंत श्रद्धेने नाम घ्यायचं आहे। ज्ञान देव म्हणता ज्ञान देव देतो, ज्ञान देव असं म्हटल्यावर देव ज्ञान आपल्याला प्रदान करतो असे संतांचे शब्द आहेत। आपण हृदयापाशी लक्ष ठेवणार आहोत, अत्यंत श्रद्धेने नाम घेणार आहोत, अशा श्रद्धेने की ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आपल्यावर या नामाने लाभणार आहे। नाम घेताना आणि ऐकताना निर्विचार एकाग्रता तशीच पाहिजे आणि श्रद्धापूर्वक हृदयाकडे लक्ष देणार आहोत। ज्ञान देवाय नमः। 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 आपण हृदयाच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत। आता हृदयाच्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या कल्पनेप्रमाणे पाहायला आपण सुरुवात करू। नामदेवांनी तिन्ही देव जैसे परब्रह्मींचे ठसे असं म्हटलेलं आहे, त्यामुळे परब्रह्माचा ठसा अशा पद्धतीने आपण ज्ञानेश्वर महाराजांना पाहू। आपल्या हृदयाच्या ठिकाणी विराजमान आहे की ज्या हृदयाच्या ठिकाणी आपण श्रद्धापूर्वक त्यांचं नाम घेतलं, एकाग्रतेने नाम घेतलं, त्यांच्याकडं आपल्या अंतःचक्षूंनी आत पाहत आपण नाम घेणार आहोत. ज्ञान देवाय नमः. ज्ञान देवाय नमः. ज्ञान देवाय नमः. दशेची वाट न पाहता, वयसेची आगावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. आणि परब्रह्माशी लग्न लागोने ठेले अभिन्न, मग साचाचेची रूप होऊन ठेले. ज्ञान देवाय नमः. ज्ञान देवाय नमः. ज्ञान देवाय नमः. बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणी वळे झाडिली, म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका, असं जे स्वतः बद्दल म्हणाले. आम्ही जन्माला आल्याबरोबरच आमची लग्न घटिका बुडून गेली आणि परब्रह्मेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न असं आमचं होऊन गेलं, असे ज्ञानेश्वर. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव। म्हणती ज्ञानेश्वर तुम्हाइसे, मज पामराते काय थोर पण पायीची वहाण पायी वरी। तुका म्हणे नेणो युक्तीचे ते खोली, म्हणून ठेविली पायी तोई। तुकाराम महाराजांचं वर्णन करतात असे ज्ञानेश्वर। ज्ञान देवाय नमः। ज्ञान देवाय नमः। ज्ञान देवाय नमः। ज्ञान देवाय नमः। महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनू वेधला माझा। लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवी यले ज्ञानी। कनकाचे ताटक करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरुहो साम गायन करी। प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचि केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले। ज्ञान देव माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, 56 भाषांचा केला से उद्धार। भवार नवी नाव तारी, श्रवणाच्या मिसे पैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे। मामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी। ज्ञानदेवाय नमः। ज्ञानदेवाय नमः। सद्गुरूंचे भक्त ज्ञानेश्वर महाराज, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझिये गुरु कृपा दृष्टि निर्मीश होय। तरी कवणाते तापू पोई कैसे निवो शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोई पुरे येसी तू। असे सद्गुरूंचे भक्त, जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुके याते अंगीकारी, तरी तो वाचस्पतीशी तरी प्रबंध होत। हे असो तिथी जयावरी झळके, कि हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी। असं आपल्या सद्गुरूंना मोठ्या अर्जवाने म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज। पाळक बापाची ताटी रिघे, आणि बापा तेची जीवबू लागे। की संतोषिले निवेगे मुखची ओढवी, तैसा मी तुम्हा प्रति चावटी करी तसे बाळमती। तरी तुम्ही संतोषिजे ऐसी जाती प्रेमाची असे, तरी आता आमचे गोड करावे ऐसे तांदुळी कासया विनवा। साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधारात। अशी आपल्या सद्गुरूंची प्रार्थना करणारे ज्ञानेश्वर महाराज, येरवी तरी मी मूर्खू, तरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे। अशी आपल्यावर सद्गुरूंची कृपा आहे असा विश्वास धरून बोलणारे ज्ञानेश्वर महाराज, देवा नमः। ज्ञान देवाय नमः। ज्ञान देवाय नमः। ज्ञान देवाय नमः। तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका असा आत्मविश्वास पूर्वक गीता निरूपण करणारे ज्ञानेश्वर महाराज, खेचराच्या ही मना आणि न सात्विकाचा पान्हा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे। अशी आपल्या निरूपण सामर्थ्याची खात्री असणारे ज्ञानेश्वर महाराज, हे हे शब्दे विण संवादिजे, इंद्रिया नेनता भोगिजे, बोला आदि झोम दिजे प्रमेयासी, अशी श्रवणाची युक्ती सांगणारे ज्ञानेश्वर महाराज। या लागी मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी, असं प्रतिज्ञापूर्वक गीता निरूपण करणारे ज्ञानेश्वर महाराज। ज्ञानदेवाय नमः। ज्ञानदेवाय नमः। ज्ञानदेवाय नमः। मिठाई किठाई माझे कृष्णाई का नाही, असं म्हणून अनिवार ओढीने पांडुरंगाला साद घातलं। कटी कर विराजित मुकुट रत्न जडित, पितांबर कसिला तैसा येई गा धावत, बाहू उंचावून हका मारणारे ज्ञानेश्वर। त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनी या माये, कल्प द्रुमातई वेणु वाजवी आहे, गोविंदू वो माये गोपाळू वो सबाह्य अभ्यंतरी, अवघा परमानंदू वो माये, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, बाप रखुमा देवी वरु विठ्ठल सकळ। असे विठ्ठलाला पाहत विठ्ठलाशी एक रूप होऊन गेलेले ज्ञानेश्वर। हरी 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 ज्ञानेश्वर महाराजांची आरती आपण म्हणूया. आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेविती साधु संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो साम गायन करी. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म चिकेले रामा जनार्दन पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेविती साधु संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.